सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर रेड एफएम का बैचलर शो मेरे यानी अकी के साथ। भाई हर किसी का जिंदगी जीने का देखने का एक अलग नजरिया होता है और उस नजरिए के पीछे एक पर्पज होता है और वही पर्पज मुझे दिखा कुणाल विश्वास में। पुणे रेलवे स्टेशन रोड पे कुणाल का अंडर आइस और भुर्जी पाव का ठेला है। लास्ट वीकेंड अपने दोस्त के साथ मैं वहां से गुजर रहा था लेट नाइट, तो भूख लगी तो सोचा चलो कुछ खाते हैं। खाते हैं तो कुणाल के ठेले पे रुक गए, वो हमारे लिए अंडा राइस बना रहा था, भुर्जी पाव बना रहा था। वो बनाते बनाते दो चार बातें हो गई, बातों बातों में पता चला कि रात के 8 से सुबह 4 बजे तक कुणाल विश्वास जो ठेला चलाता है ये क्यों चलाता है और इसके पीछे का पर्पस क्या है।
कुणाल विश्वास सुखदान प्रॉपर कुठला, मी प्रॉपर पुणेकर आहे पण तसं वडिलांचं गाव अमरावती।
कुणाल तुझे हे बनवलंयस, ही आवड केव्हापासून?
ही आवड अशी मला म्हणजे वडील माझे चीफ कॅटरिंग इन्स्पेक्टर होते, कुकिंगच करायचे, तर हे त्यांचे आम्हाला भेटले गिफ्टच असेल की मी स्वतःही करतो कमसे कम 6 वर्षापासून। बिर्याणी वगैरे दालचा वगैरे सगळं मी स्वतः बनवतो।
ह्या आधी तू काय करायचंस?
ह्या आधी मी मोबाईल रिपेअर वगैरे करतो,
हार्डवेअर करतो।
हो आणखी आजही।
बरं मग हे केव्हापासून करतोय?
आता 1-3 महिन्यापासून हे करतोय।
ही आवड कशी काय निर्माण झाली?
म्हणजे घरातही करायचं कुकिंग, तर सहज रात्री झोप येत नाही तर काहीतरी करायचं पार्ट टाइम म्हणून चालू केलंय।
हे पर्पज हे की रात्री बिलकुल झोप येत नाही?
नाही,
हे सगळं करण्याचं मागचं उद्देश काय?
असंच आयुष्यात काहीतरी करायचं, अजून झोप येत नाही तर मग त्याच्या बदल्यात काहीतरी एक थिंकिंग, वेगळं थिंकिंग येतात नाईटला जे झोपत नाही। असे भरपूर लोक आहेत की ज्यांना रात्रभर झोप येत नाही आणि त्याचा वाईट विचार करत असतात, म्हणजे फोबिया आहे काही लोकांना, कोण घाबरत तर कोण रात्री नशा करतात झोपेसाठी, तर मला असं काय डिस्टर्ब होतात थिंकिंग, त्यामुळे हॉबी निवडली।
बघितलं पर्पज कळाला त्याचा की रात्री झोप येत नाही म्हणून ते हे काम करतो। यु नो बहुत इजी होता है की रुकना है, ठेले पे खाना है, पेट भर गया, पैसे देना है और जाना है, लेकिन ये लोग जो करते हैं इसके पीछे जो पर्पज होते हैं वही बातों बातों में पता चला और सोचा यार एक छोटा सा इंटरव्यू ले लिया जाए, आपको सुनाया जाए। सुनते रहो रेड का बैचलर मेरे यानी अक्की के साथ, रेड एफएम बजाते रहो। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर माझं नाव अकी आणि तुम्ही ऐकत आहात रेडचा बॅचलर शो। कुणाल विश्वासला तुम्ही ऐकत आहात। अंडा भुर्जी भुर्जी पावचा ठेला आहे पुणे स्टेशन रोड वर।
एक असतं ना की कुणाला तरी बघून आपण हे सुचतं, तर कुणाला बघून सुचलं?
वडीलच करायचे, म्हणजे घरी सुट्टीवर आले की वडील पराठा पनीरची भाजी किंवा नॉनव्हेज मध्ये चिकन असं हे रेसिपी बनवत असायची, तर मग ते बघून 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 सवय झाली आणि केलं।
कुकिंग करतोयस तू 3 महिने झाले स्टेशन रोड वर, काय एक्सपिरियन्सेस आहेत लोकांचे?
जेवढे पण भेटतात ते असतात की दादा तुझी भुर्जी तर खूप छान आहे, काही लोक अंडा खिमा म्हणतात त्याला, काही लोक अंडा भुर्जी प्रतिमे, काही लोक पावभाजीचे नाव देऊन जातात त्याला।
खूप लोक आडवे तिडवे पण येत असतील तर त्यांना कसं टॅकल करतो?
नाही आडवे तिडवे तो कोण येत नाही, शब्द आपले गोड आहेत त्यामुळे तो कोण भेटत नाही।
वा क्या बात आहे। पुढचा फ्युचरचा काय विचार आहे? हे सगळं जे करतोयस पुढे काय विचार केला?
बघू जे लाईफ मध्ये नवीन नवीन जे अटॅचमेंट भेटत राहील तसं चालत राहणार।
थँक्यू सो मच।
थँक्यू।
क्या बात है, माणूस एकदम मस्त आहे। पुणे स्टेशन रोड वर से कभी भी लेट नाईट गुजर रहे हो, भूक लग जाए तो जरूर आप कुणाल विश्वास के पास जाए, कारण की मोबाईल रिपेअरिंग करणारा आणि रात्री पोटा पाण्यासाठी आणि फक्त झोप लागत नाही म्हणून हे सगळं करणारा अमेझिंग माणूस वाटला, म्हणून त्याच्याशी 4 शब्द बोलावे असं वाटलं आणि मी बोललो। वेल सुपर हिट गाणे ऑन रेड का बॅचलर बजाते रहो।